Om Sadguru Swami Mata Mataya. Hari Hari. 1998 pasun मी या नोव्हेंबर डिसेंबरच्या काळामध्ये नागपूरमध्ये येत राहिलो. आणि मुख्यतः दिवेवर ज्ञानेश्वरीवर अशी दरवर्षी प्रवचन या साधना शिबिराच्या काळात करीत असे. एकदा दोनदा दासबोधावर ची देखील प्रवचन मी केली. तसा आता देखील गीता ज्ञानेश्वरी आणि दासबोध हे माझ्या खऱ्या आवडीचे जे हे विषय आहेत, ज्याच्या आधाराने स्वामीजींना जे सांगायचं होतं ते मी सांगतो, मला सांगण्याची संधी मिळते. तशापैकी एखादा विषय एखादा अध्याय घेता आला असताच पण मी असा विचार केला अलकाताई की स्वामीजींनी देह ठेवून आता 18 वर्ष झाली. स्वामीजी नागपूरमध्ये शेवटचे आले 1985 साली, म्हणजे जवळपास 30 वर्ष आता त्याला होऊन गेली जाती पुढच्या वर्षी. इथं श्यामाताईंनी आणि सुमतीताईंनी सुरुवातीला आणि मग नंतर आपल्यापैकी अनेक सद्भक्तांनी स्वामीजींचा विचार इथं जागता ठेवला, साधना केली. ते स्वामी माधवनाथ हे कसे झाले, कसे घडले, त्यांचं संक्षिप्त चरित्र काय, त्याचबरोबर चिंतनाची गुणसंपादनाची साधना त्यांनी कशी केली, प्रत्यक्ष त्यांचा पारमार्थिक प्रवास कसा झाला, त्यांचे आणि स्वरूपानंदांचे गुरु शिष्य संबंध कसे होते, त्यांना स्वरूपानंदांनी उत्तराधिकार प्रदान केले, त्यांनी त्यांच्या जीवनकाळात पुढे तीच गोष्ट केली, हे काय कसं घडलं, त्यांचं महानिर्याण झालं त्यावेळेला नेमकं काय झालं, याच्या संबंधात खूप मोठा जरी विषय असला तरी आपल्याला थोडस सांगावं. कारण आता माझ्या मते स्वामीजींना पाहिलेली देखील इथं थोडी मंडळी आहे, त्याचं प्रमाण 30-70% नक्की आहे. त्यामुळं आपल्यासारख्या सगळ्यांना ज्यांनी पाहिले त्यांना देखील आणि ज्यांनी पाहिलेलं नाही त्यांना देखील स्वामीजींच्या बद्दल काही बाही माहिती देण्याच्या उद्देशाने मी ही प्रवचन करणार आहे. 7:15 वाजलेले आहेत आपल्या कार्यक्रमामध्ये, 7:30 माझी वेळ आहे, पण बहुतेक करून 7:45 पर्यंत प्रवचनही किंवा ही चरित्र गाथा होईल असा माझा अंदाज आहे. स्वामी माधवनाथ हे माझे सद्गुरू. इथं माझ्याकडून अनुग्रह घेतलेली जी मंडळी आहे त्यांच्या दृष्टीने आपल्या सद्गुरूचेही सद्गुरू आणि स्वामीजींचे सद्गुरू स्वरूपानंद म्हणजे आजोबा आणि पणजोबा जसे असावेत तसे तर सुरुवातीला मी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ यांच्या तौलनिक जीवनाचा आढावा घेणार आहे. अशा करता की स्वामी स्वरूपानंदांची देखील माहिती आपल्याला संपूर्ण असते असं नाही, आणि सगळी माहिती सांगायची झाली तरी फार अवघड आहे. मुख्य विषय स्वामी माधवनाथांविषयी सांगणं हाच आहे. तरी देखील हे गुरु शिष्य स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ यांची जीवन वयाच्या त्या त्या टप्प्यावर कशी पुढे जात राहिली हे मी तुम्हाला सांगणार आहे. याचा अर्थ असा की वयाच्या 20 वर्षापर्यंत स्वरूपानंदांचं काय आणि कसं चाललेलं होतं, स्वामी माधवनाथ त्यांचं काय आणि कसं चाललेलं होतं, वयाच्या 40व्या वर्षापर्यंत, तिथून 60व्या वर्षापर्यंत, असा तौलनी तुलनेचा मात्र संबंध नाही. स्वरूपानंदांचं नाव रामचंद्र विष्णू गोडबोले 15 डिसेंबर 1903 रोजी स्वरूपानंदांचा जन्म झाला. त्यांचं जे शिक्षण होतं ते पावस आणि रत्नागिरी इथं सुरुवातीचं झालं. पावसमध्ये असताना लहानपणी ते अत्यंत चपळपणाने पोहणं, धावणं, झाडावर चढणं अशा प्रकारचे कोकणात साधारण ज्या पद्धतीचे खेळ असत तसे खेळ आणि अत्यंत चपळपणाच्या अनेक कला त्यांच्या ठिकाणी होत्या. स्वामी स्वरूपानंद हे लहानपणी शंकराचे परमभक्त होते. त्यांना भगवान शिवांबद्दल म्हणजे मग नंतर ते ज्या संप्रदायाचे अध्वर्य झाले त्या आदिनाथांबद्दल अत्यंत आकर्षण होत. आणि आपण मारुतीप्रमाणे भक्ती करावी, मारुतींची भक्ती, हनुमंतांची भक्ती कशी एकनिष्ठ देणी तशी आपली एकनिष्ठ भक्ती असावी असा त्यांचा लहानपणी भाव होता. घरात संस्कार चांगले होते. ज्ञानोबा तुकोबांप्रमाणे आपण भक्त व्हावं, त्यांचं शिक्षण पावस, रत्नागिरी आणि मुंबई असं झालं. ते मॅट्रिक पर्यंत शिकले. वाङ्मय विशारदाची पदवी त्यांना घ्यायची होती, ती प्रकृतीमुळं अपूर्ण राहिली. मुंबईत असताना विशेष करून त्यांचा पारमार्थिक पिंड अधिक अधिक प्रगट व्हायला लागला. त्यांचे मामा केशवराव गोखले हे पुण्याचे बाबा महाराज वैद्य म्हणजे गणेशनाथ महाराज यांचे अनुग्रहित होते. स्वरूपानंदांचा मुळात असणारा गंभीर आणि विवेकी स्वभाव आणि ईश्वराविषयीची जिज्ञासा आणि मामा करत असलेली साधना यामुळं ते आपल्या मामांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारत असत आणि मामांनी देखील त्यांना हेरून ठेवलेलं होतं. तरुण वयामध्ये ज्ञानेश्वरी वाचनाची गोडी त्यांना लागली. गीतेच्या अध्ययनाचा छंद त्यांना तसा बालपणापासून होता, पण मामांकडे गेल्यानंतर तो अधिक वाढला. मुंबईला त्या काळात त्यांनी गीता रहस्याचा देखील अभ्यास केला. मुंबईमध्ये त्यावेळेला स्वातंत्र्याची जी चळवळ चाललेली होती त्याच्यात ते केसरीचं वाचन अत्यंत आवडीने करत असत. टिळकांच्या विचाराकडे ते आकृष्ट झालेले होते. स्वरूपानंद हे टिळकाईतच होते, टिळक भक्त होते. नंतर टिळकांच्या देहत्यागानंतर ते गांधीजींचे अनुयायी झाले. तर स्वामी माधवनाथ महादेव विष्णू वाकडे असं स्वामीजींचं नाव होतं. स्वामीजींचा जन्म 1 ऑक्टोबर 1917 रोजी कोकण कुलाबा जिल्ह्यामध्ये, तिथं त्यांचं वडिलाजीत घर होतं. लहानपणी गोट्या, भोरे, खो खो, लंगडी अशा प्रकारचे खेळ, आपले जे सवंगडी होते त्या सवंगड्यांबरोबर काय त्या छोट्या गावात असतील ते मोठ्या आनंदाने त्या सवंगड्यांना चांगलं वळण लावण्याचा प्रयत्न करत असे राहिले. त्यांची आई शिवभक्त होती आणि तिच्या शरणागत भावानी जी ती शंकराला नमस्कार करत असे त्याचं मोठं आकर्षण लहानपणी त्यांना निर्माण झालं. महाशिवरात्रीच्या दिवशी गावापासून लांब असलेल्या अशा शंकराच्या देवळात आणि श्रावणी सोमवारांच्या दिवशी आईबरोबर ते जात असत. आई तिथं शिवलीला मृताचं वाचन करत असे. स्वामीजी असं सांगत की आईनी जो नमस्कार केला तसा नमस्कार मी माझ्या आयुष्यात पुढं खूप कमी वेळेला पाहिला. त्यांचे वडील रोज रात्री रामविजय ग्रंथाची पोथी वाचत असत. त्यांचा कापड आणि किराणा मालाचा असा व्यवसाय होता. रामविजयाच्या वाचनाचेही खोल संस्कार त्यांच्यावर झाले. रामचंद्रच आपलं इष्टदैवत आहे अशी मनोमन खुणगाठ त्यांनी आपल्या मनाशी बांधली. ते रामभक्त झाले. एका कीर्तनकारांनी त्यांचे बारीक दंड पाहून त्या वयात तू एवढा बारीक कसा, चहा पितोस का? ते म्हणाले की हो, किती वेळेला पितोस? घरात जितक्या वेळेला होतो तितक्या वेळेला पितो. माझ्याकरता एक करशील का, तू चहा सोडून दे आणि रोज 12 तरी सूर्य नमस्कार घाल असं मला तू वचन दे असं कीर्तनकारांनी त्यांना सांगितलं. आणि तेव्हापासून त्यांनी चहा सोडला आणि सूर्य नमस्कार घालायला सुरुवात केली. त्यांचं शिक्षण कोकण गावामध्ये 4थीपर्यंत आणि इंग्रजी 1वी म्हणजे आताची 5वी ते इंग्रजी 7वी म्हणजे 11वी मॅट्रिक इथपर्यंत त्यांचं शिक्षण अनुक्रमाने रोह्याला, जंजिरा मुरुड इथं आणि कल्याणला असं नंतर झालं. ते मॅट्रिकपर्यंत शिकले. त्यांना देखील लहानपणी कीर्तनाची आवड होती. घरात भक्तिमय असं वातावरण होतं, त्यामुळे परमार्थ करण्याची अशी आवड त्यांना निर्माण झाली. वय वर्ष 20 पर्यंत विशेष करून पुढच्या शिक्षणाकरता जेव्हा ते जंजिऱ्याला गेले आणि नंतर कल्याणला गेले तिथं त्यांना फार चांगले मित्र भेटले. त्याच्यात भाऊ दांडेकर म्हणून एक मित्र होते. त्या भाऊ दांडेकरांनी त्यांना भगवद्गीतेची संस्था दिली. तू जीवनामध्ये काहीही जरी केलंस पण भगवद्गीता जर तुला माहिती नसेल तर त्याचा तर शून्यच आहे असं भाऊ दांडेकर म्हणाले. त्या काळात त्यांनी देखील गीता रहस्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि आपण साधू वृत्तीने राहायचं, विवाह करायचा नाही आणि गावगांना भगवद्गीता सांगत फिरायचं. एक चटई आणि काकुटीला भगवत गीता अशा प्रकारे आपण गीतेची शिकवण लोकांना सांगाल अशा प्रकारची त्यांची लहानपणी त्या वयामध्ये मनीषा होती. त्यांना त्यांचा अजून एक मित्र विनायक खांबेटे यांनी व्यायामाची आवड निर्माण केली. व्यायामाची आवड म्हणजे त्यांना बखोटीला धरून त्यांच्या वयापेक्षा मोठा असणारा हा मित्र त्यांना व्यायामशाळेत घेऊन जायला लागला आणि त्या ठिकाणी त्यांनी चांगलाच कसून व्यायाम केला. समोर हनुमंतांचं चित्र ठेवून त्याप्रमाणे आपलं शरीर झालं पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांची निर्माण झाली. त्या तऱ्हेने ते हनुमंतांचे भक्त झाले. प्रकृतीचा आदर्श हनुमंतांचा असा त्यांच्या समोर होता आणि रामभक्ती रामचंद्र हे इष्टदैवत अशा प्रकारची सुरुवातीपासून भावना असल्यामुळं बुद्धिमतां वरिष्ठम अशा हनुमंतांचा रामभक्तीचा आदर्श आपणही घ्यावा अशी त्यांची ही मनीषा होती. पॅरलनी कसे स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ होते ते आपल्या लक्षात येईल. वयाच्या 20व्या वर्षापासून 40व्या वर्षापर्यंत जर पाहायचं झालं तर या काळामध्ये पावसमध्ये स्वरूपानंद मुंबईतून परत आले. त्यांनी तिथं गांधीजींच्या चळवळीला अनुसरून स्वावलंबनाश्रम काढला. ते शिकवू लागले. मुलांना शिकवणं हे त्यांना महत्वाचं वाटायला लागलं. ते तेव्हा खादीचे कपडे घालत असत, सूत कातत असत. वयाच्या 20व्या वर्षी पुण्यामध्ये त्यांना गणेशनाथांचा अनुग्रह त्यांच्या मामांमुळे झाला. केशवराव गोखले त्यांना आपल्या सद्गुरूंकडे घेऊन गेले. आणि हा माझा भाचा याला आपल्या पायांवर घालण्यासाठी आणलेला आहे असं ते म्हणाले. अनुग्रहाविषयी त्यांच्या फार विलक्षण कल्पना होत्या आणि अनुग्रह घेत असताना त्यांना थोडा बहुत भावसमाधीचा लाभ देखील झाला. पण त्यांच्या एकूण कल्पना अनुग्रहाच्या आणि त्यांना जे काही झालं याच्यामध्ये निश्चित अंतर होतं. त्यांना असं वाटलं की अनुग्रहाच्या वेळेला आपल्याला काही समजेलच, गच्चितीच येईल. त्यामुळे जे झालं त्याच्यापेक्षा जे व्हायला हवं असं वाटत होतं ते न झाल्यामुळे त्यांना एक प्रकारची बेचैनी आली. आणि त्यांनी गणेशनाथांना असं विचारलं की मला असं वाटलं की अनुग्रह घेताना मला काही होईल पण तसं मला काहीच झालं नाही. तेव्हा स्वामीजी म्हणाले की दूध विरजलेलं आहे, विरजलेलं दूध हे आता दूध नसतं पण त्याचं दहीही कालांतराने होत असतं. तसं अनुग्रह झालेला आहे कालांतराने बोध साधने ती प्राप्त होईल. ते असं म्हणाले की जसं प्रत्येक घासानंतर पोट भरत भरत शेवटी तृप्तीची भावना येते तसं साधना करत हळूहळू पूर्णतेला कोणीही जातं. गणेशनाथ असं म्हणाले की सूर्य उगवल्यानंतर दुबारत यथाकाल जशी होते तसं सूर्य उगवलेला आहे असं समज, सोहम भावाचा सतत अभ्यास कर असं ते म्हणाले. त्यामुळं तुझ्या देहबुद्धीचं निराकरण होईल आणि मग खऱ्या अर्थाने तुला जे समजायचं ते समजेल, त्याची प्रचिती येईल. तू साक्षीपणी राहा, अनुसंधानात राहण्याचा अभ्यास कर, यथोचित प्राप्त कर्तव्य कर्म कर. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये गुरुमुखींची अक्षरे अंगे साने परिणामे थोरे तसं स्वरूपानंदांबद्दल झालं. जो गणेशनाथांनी उपदेश केला तो त्यांच्या मनामध्ये अतिशय पक्का ठसला. 25व्या वर्षी ते पावसहून परत पुण्याला आले. टिळक महाविद्यालयामध्ये त्यांनी पुण्याला ऍडमिशन घेतली आणि त्यांना वाङ्मय विशारद व्हायचं होतं. त्या काळात त्यांचं पुण्यामध्ये जे वास्तव्य झालं, 4-5 वर्षांचं वास्तव्य झालं, या वास्तव्याने त्यांचं सगळं जीवन पालटून गेलं. ते गणेशनाथांकडे जाऊ लागले. त्या काळात गणेशनाथ उपनिषदांवर चिंतन प्रगट करत असत आणि स्वरूपानंदांना त्याचं फार आकर्षण असे. स्वरूपानंदांना आपल्या सद्गुरूंच्या मुखातून उपनिषद श्रवणाचा लाभ या काळामध्ये झाला. गणेशनाथ ज्ञानेश्वरी 16 वाचत असत, ज्ञानेश्वरीला 16 स्पर्श करत असत. ती त्यांच्या देवापुढे ठेवलेली असे. त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या सद्गुरूंच्या नित्य वाचनात असणारी ज्ञानेश्वरी अत्यंत जीर्ण झालेली आहे. त्यांनी अतिशय सुबक आणि स्वाच्य अक्षरामध्ये त्यांचं अक्षर अतिशय चांगलं होतं. दत्तोवामन पोतदारांकडे ते त्यांच्या चांगल्या अक्षरापोटी म्हणून कामाला लागलेले होते. त्यांना मदतीला जात असत. त्यांनी आपल्या हाताने ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती ज्ञानेश्वरी आपल्या सद्गुरूंना अर्पण केली. ही ज्ञानेश्वरी पावसच्या स्वरूपानंद सेवा मंडळाने प्रकाशित केलेली आहे. आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल कशा सुबकपणाने त्यांनी ती लिहिलेली आहे. आपल्या शिष्यांनी ज्ञानेश्वरी स्वतःच्या हाताने लिहून अर्पण केली ही गोष्ट गणेशनाथांना अतिशय भावून गेली. ते अतिशय प्रसन्न झाले. 1930 त्यांच्या वयाच्या 27व्या वर्षी गणेशनाथांनी पुण्यामध्ये काही प्रयोग केले. त्याच्यामध्ये ते ब्रह्मसत्र सोहळे किंवा मेळावे असे घेत असत. हे मेळावे साधारण 5 दिवसाचे किंवा 7 दिवसाचे असे असत. त्या मेळाव्यांमध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण, सकाळी ध्यान, सोहम ध्यान, गणेशनाथांचं प्रवचन, सामूहिक भजन अथवा भजन अभंग गायन असे कार्यक्रम असत. नाम देखील सांगितलं जात असे. आपल्या पंढरपूरच्या आनंद यात्रेसारखं हे धरा किंवा आता इथं जी साधना शिबिरं होतात तसंच तो तेव्हा प्रयोग होता असं धरा. या ब्रह्मसत्र सोहळ्यामध्ये त्यांनी स्वयंसेवक म्हणून अतिशय झटून कामं केली. 1933 गांधीजींनी पुकारलेल्या कायदेभंग चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्यांना अटक होऊन शिक्षा झाली. जेलमध्ये त्यांच्याबरोबर SM जोशी, शंकरराव देव, रावसाहेब पटवर्धन अशा प्रकारच्या मोठ्या व्यक्ती त्या काळी होत्या. येरोडा जेलमध्ये ते होते. जेलमध्ये देखील ते ध्यानाचा नियम सांभाळत असत आणि ज्ञानेश्वरी वाचत असत. त्यांची ही आवड पाहून SM जोशी वगैरे मंडळी त्यांना विनोदानी आणि मित्रत्वानी स्वामी म्हणून हात मारत असत. जेलमध्ये 4 महिन्यांच्या काळामध्ये स्वरूपानंदांनी ज्या कारणाकरता आपण जेलमध्ये आलो ती कारणं आणि जेलमध्ये दाखल झालेले आंदोलन करून दाखल झालेले राजकीय पुढारी आणि त्यांचे अनुयायी यांचा फार बारकाईने विचार किंवा अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या मोठ्या मोठ्या नेत्यांना देखील स्पष्ट कल्पना कोणत्या नाहीयेत, ते केवळ अनुसरणारे आहेत पण कशामुळे काय होईल याच्या प्रकारची कोणतीच स्पष्ट कल्पना त्यांच्याकडे नाही. स्वातंत्र्याबद्दल देखील नाही, समाजाबद्दल देखील नाही, स्वातंत्र्य लढ्याबद्दल देखील नाही आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर नक्की काय आपण करणार आहोत याचाही मुळीच त्यांचा अभ्यास, खोल सखोल अभ्यास नाही. त्या काळामध्ये बाबा महाराजांच्या सहवासात त्यांची जी साधना होती ती साधना अतिशय पिपेला अशी पोचलेली होती. त्यांनी या काळात जे त्यांना साधनेनी सुख मिळत होत ते सुख लक्षात घेऊन आपल्या सद्गुरूंच्या प्रति कृतज्ञता म्हणून एक नवरत्नहार नावाचं काव्य केलं आणि ते गणेशनाथांना अर्पण केलं. त्याच्यातल्या काही ओव्या मी सांगतो. ते आपल्या सद्गुरूंना म्हणतात की करोनी आत्मत्वे वंदन घातले चरणी लोटांगण, मी आत्मत्व राखून आपल्याला वंदन केलं, आत्मभावाने वंदन केलं पण तुम्ही आणि मी एक अशी भावना किंवा अहंता येईल असं होऊ नये म्हणून चरणावर देखील लोटांगण घातलं. सहजे आले हीनपण कृपावळे, स्वरूपी विश्वरूप देखील त्यावेळेची त्यांची स्थिती आपल्या स्वरूपाच्या ठिकाणीच एकमेव आपणच, आय एम ओनली द बीईंग इन द युनिव्हर्स, माझ्या खेरीज इथं दुसरं काहीही नाही, विश्व नावाचा वेगळा प्रकार नाही, माझ्यातच सर्वाचा समावेश आहे, अशा प्रकारचा एक अनुभव त्यांना आला तो आपल्या सद्गुरूंना त्यांनी कथन करून सांगितला. स्वरूपी विश्वरूप देखील हे विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व, स्वामीचा सेवकू जागलो तई येतुले भाग्य लाघलो, अक्षयपदी लाचावलो ह्याची लागी, असं त्यांनी गणेशनाथांना जेव्हा लिहून दिलं तेव्हा गणेशनाथांनी ते सगळं नवरत्नहार काव्य वाचून अतिशय संतोषाने, अरे वा तू तर स्वरूपानंदाचा अधिकारी झालास असे उद्गार काढले आणि म्हणाले की तुला संप्रदायाचं कार्य करायचं आहे. स्वरूपानंदांच्या वयाच्या 26 ते 30 या दरम्यान त्यांनी अनुसंधानाचा अतिशय कसून अभ्यास पुण्याच्या मुक्कामामध्ये केला. अक्षरशः त्यांची सर्व जागृती अनुसंधानाने भरलेली होती, इतकी की ते असं म्हणतात की नळाखाली बादली भरायला ठेवल्यानंतर जी सातत्याने धार पडत होती त्या धारेकडेही लक्ष, बादली भरेपर्यंत आणि सोहम भावनेकडेही लक्ष अशा प्रकारे मी करत असे. आपल्या घरापासून ते दत्तवाहन पोतदारांच्या घरापर्यंत चालत जाताना कोणताही दुसरा विचार मनात येऊ न देता सोहम भावामध्ये चालणं असा अभ्यास ते करायला लागले. त्यांचं स्वप्न आणि सुषुप्ती देखील या भावांनी व्यापून राहू लागली. अतिशय तीव्र आणि निरलस असा अनुसंधानाचा हा अभ्यास करत असताना आपण कुठं कमी पडतो हेही त्यांनी लिहून ठेवलं. ते असं म्हणाले की पाटावर बसेपर्यंत सर्व ठीकठाक होतं, नैवेद्य दाखवून चित्रावरती घालेपर्यंत सगळं नीट होत. पहिले काही घास घेईपर्यंत देखील सोहमचं अनुसंधान होतं, पण जसा पापड मोडला त्याच क्षणाला अनुसंधान देखील माझं मोडलं असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे किती बारकाईने ते आपल्या साधनेकडे पाहत होते. हे खरं म्हणजे आपल्याला देखील करता येण्यासारखं आहे. आपल्या स्वरूपाशी ध्यान काळी तसंच जागृतीमध्ये देखील स्वरूपाचं अनुसंधान अत्यंत तन्मयतेने हे दोन्हीही अनुभवणं, साक्षीत्व राखण्याचा कसोशीनी प्रयत्न करणं, देह मन आणि बुद्धीची सगळी कर्म आत्मभावातूनच पाहायचा प्रयत्न करणं, आपण काहीही करत नाही, इंद्रिय आपल्या आपल्या कर्मांमध्ये आहेत, मी अत्यंत अकर्ता, अशा प्रकारचं त्यांच्या अभ्यासाचं स्वरूप होत. सद्ग्रंथांचं वाचन चिंतन मनन देखील ते अतिशय सखोलपणाने करत असत. आणि त्या काळामध्ये त्यांचा अजून एक त्यांना संधी मिळाली, विशेष करून हे ब्रह्मसत्र सोहळे किंवा मेळावे झाले तेव्हा गणेशनाथांचे सगळे अनुग्रही त्यांना एकत्रित पाहायला मिळाले. तेव्हा आपल्या स्वामीजींचं सांगणं शिकवणं चालणं बोलणं कसं आहे आणि आपले सहाध्यायी गुरुबंधू कशाप्रकारे अभ्यास करतात हे त्यांनी खूप जवळून पाहिलं. त्यांच्या असं लक्षात आलं की याही ठिकाणी बराच वैचारिक गोंधळ आहे, आचरणात्मक गोंधळ आहे, समाजाचा गोंधळ आहे, सद्गुरूंचा अनुग्रह कित्येकांना नीट समजला किंवा समजला नाही असं झालेलं आहे, कोणाकोणाला सद्गुरूच आपला सर्व भार उचलणार आहेत असं वाटतं. सोहम ध्यानाच्या कल्पना आणि प्रत्यक्ष सोहम ध्यान जे काही करतात ते किंवा ध्यानच करत नाहीत अनुग्रह झाल्यानंतर असंही त्यांच्या लक्षात आलं. तसंच सगुण भक्ती करायची का सोहम अनुसंधान ठेवायचं याच्यात काही विरोध आहे का असं कित्येकांना वाटतं आहे. आपली कर्म चोख असण्याचा तसं साक्षी राहण्याचा परमार्थाशी काही संबंध आहे याचा देखील अनुग्रहितांना गुरुबंधूंना पत्ता नव्हता असं त्यांच्या लक्षात आलं. आणि आपल्या स्वतःच्या साधनेकरता देखील याच्यातून त्यांना बराच बोध व्हायला लागला. या क्षेत्रामध्ये म्हणजे परमार्थाच्या क्षेत्रामध्ये अंतरंग साधनेच्या दृष्टीने आपल्याला निश्चित काही करता येईल असं त्या काळात त्यांना वाटायला लागलं. त्या काळातच ते एका तरुण मुलीच्या प्रेमामध्ये पडले. त्या काळातली गोष्ट आहे, त्यांनी आपला प्रेमविवाह ठरवला, तिच्याशी त्यांचं लग्न ठरलं. आपण प्रपंच करून परमार्थ करायचा असा त्यांचा निश्चय झाला. त्यावेळेला ते वाङ्मय विशारद चा अभ्यास करण्यासाठी म्हणून देखील आलेले होते. शेवटच्या परीक्षेमध्ये शेवटच्या वर्षी अभ्यासाकरता 4 महिने त्यांनी पावसला जायचं ठरवलं आणि त्या मुलीलाही त्यांनी सांगितलं की पावसला जाऊन मी परत येतो आणि वाङ्मय विशारद झाल्यानंतर आपण विवाह करू. पावसमध्ये गेल्यावर त्यांना मलेरियाचा ताप आला. तसा ताप हा 5-7 दिवसच राहिला, पण या तापानंतर तशाच अशक्तपणामध्ये ते जरा मोकळ्या हवेत चालण्यासाठी म्हणून बाहेरपणे संध्याकाळच्या वेळेला आणि त्यांना इतका जबरदस्त थकवा रस्त्यामध्ये आला की आपण आता आपल्या घरापर्यंत जाऊ शकू की नाही अशीही त्यांना खात्री वाटेना. त्यांची सगळी शक्ती क्षीण झाली आणि आता आपण मरणार अशी तीव्र भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. ते कसे तरी घरी आले पण या मृत्यूच्या भयानी ते अंतर्बाह्य हदरून गेले. त्यांचा अतिशय शक्तिक्षय झाला. सामान्य व्यवहाराकरता ते कायमचे अपात्र ठरले. त्यांना कोणताच आजार नंतर जेव्हा डॉक्टर तपासत असत तेव्हा तसा कोणताच आजार त्यांच्या ठिकाणी नव्हता. पण त्यांना जो अशक्तपणा आला तो मात्र कायमचा आला. त्यांनी शुक्ल पक्ष भृगु वासर रात्रौ आषाढीची नवमी 1856 शताब्दो मृत्यू पार्वलो आम्ही अशी साखी लिहून ठेवली. तेव्हा त्यांना मृत्यूचा जो अनुभव आला त्या अनुभवांनी त्या अनुभवाच्या पश्चात त्यांच्या असं लक्षात आलं की मृत्यू आला एवढं नव्हे आपण आता गेलोच. आणि या मृत्यूच्या अनुभवानंतर म्हणजे एकदा गेलोच म्हटल्यावर आता आपला अजून काही जाणार नाही, याच्यापेक्षा आपली कुठलीच हानी नाही असं त्यांच्या मनामध्ये आलं. आणि आमूच्या पश्चात चाले कसा जगाचा गाडा, पाहो जाता दिसे पूर्ववत सुरूच रामरगाडा. तोची महात्मा तीच हिंदभू तेच स्वातंत्र्य समर रण, दृष्टिकोण तो मात्र मात्र बदलला येताची मला मरण. त्यांना बाकीचं सगळं जग आहे तसंच आहे, आपण मेल्याने इथं काहीच विशेष घडत नाही, पण आपला स्वतःचा दृष्टिकोन मात्र त्यांचा बदलला. या अशक्तपणाच्या विशेष आजारपणाच्या काळामध्ये त्यांनी अतिशय तीव्र सोहम स्मरण केलं. या सोहम स्मरणानेच ते अत्यंत निर्भय झाले. त्यांचं अनुसंधान पडल्या पडल्या उठून बसण्याची देखील शक्ती नव्हती, त्यामुळे ध्यान देखील ते पडल्या पडल्या करत असत. साक्षित्वाचा अभ्यास आपण तरंगावर पडलेले आहोत आणि जगत आपल्या परीने चाललेलं आहे. अशा प्रकारे साधनेची जणू महान पर्वणी त्यांना मिळाली. ते या साधनेनी रोज प्रत्येक प्रयत्नातून शांत शांत पूर्ण शांत असे होत गेले. आत्मनंदामध्ये निमग्न झाले. या आजारपणाच्या काळामध्ये आपल्या सद्गुरूंना अर्पण केलेला नवरत्न हार काव्य आणि त्या ठिकाणी व्यक्त झालेला बोध आणि सांप्रत भीतीची अवस्था या दोन्हीमुळे ते पुष्कळ्यात पडले. त्यामुळं पारमार्थिक अनुभव आला म्हणजे सर्व काही झालं असं समजायचं नाही असं त्यांनी ठरवलं. आणि सातत्याने प्रयत्न करत आणि तो अनुभव टिकवून ठेवत, कारण नंतर जर कधी अशी भीती ग्रासत असेल, आपण विकारांच्या अधीन होत असू तर आधीचं जीवन स्वप्नवतच झालं असं त्यांनी मनाशी घेतलं. आणि कसल्याही अनुभवाला विशेष महत्व न देता, स्वतःलाही विशेष स्वतःबद्दल समजून न घेता केवळ चालत राहणं असं त्यांनी ठरवलं. ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. प्रकाशात चालता चालता चालण्याची विसरावे, भावातीत स्वभाव सहज ध्येयी तन्मय व्हावे. अशा प्रकारचा ध्यास त्यांनी घेतला. त्यांच्या आत्मस्थितीचा प्रत्यय त्यांनी त्या काळामध्ये दिवसातून एखादी अथवा दोन तीन दिवसातून एखादी असं साखी वृत्तामध्ये त्यांनी साख्या रचल्या, त्याच मी आता तुम्हाला सांगतोय. त्याच्यामध्ये कर्म विपाके जाण मला के लागे सावध वेड असं ते म्हणतात. जीवन मुक्तासही न चुकते प्रारब्धाची फेर वार चोरटे करू पहाती षड्रिपू वारंवार अशा स्थितीत देखील षड्रिपू आघात करतात शरीरात ताकद नसताना असं त्यांच्या लक्षात आलं. परी तीक्ष्ण तर माझ्या सोहम तलवारीची धार पण हे वार मी माझ्या तीक्ष्ण तर सोहम तलवारी परतावून लावतो असं ते म्हणतात. मी तू पण अस्तवले आले साधनेस पूर्णत्व कणकणात कोंदले एकले एक रित्य सत्तत्व असा अनुभव त्यांना आला वयाच्या 37व्या वर्षी. ते अतिशय तृप्त भावनेमध्ये होते. त्यांनी तू आता स्वरूपानंदाचा अधिकारी झालास तुला संप्रदाय चालवायचा आहे हे गणेशनाथांचं जे वचन होतं त्याला अनुसरून आपल्या अंतर अनुभवाने आपण पूर्ण झालेले आहोत असं लक्षात घेऊन काई देसाईंना प्रथम अनुग्रह दिला. भाऊराव देसाईंची भगिनी त्यांनी स्वरूपानंदांची सेवा देखील खूप केली. वयाच्या 38व्या वर्षी म्हणजे 1941 साली बामपरांजपे गुरुजींना त्यांनी अनुग्रह दिला. त्यांच्या चरित्र ग्रंथामध्ये बामपरांजपे हे त्यांचे पहिले अनुग्रहित आहेत असं मात्र लिहिलेलं आहे. याचं कारणही असं त्यांचा विवेक असा होता की भाऊ देसाईंची विधवा बहीण आपली सेवा करते आणि आपण तिला अनुग्रह दिला त्या काळामध्ये याचा कुठेतरी गैर अर्थ कोणी करू नये म्हणून त्यांनी ती गोष्ट अप्रगट ठेवली. म्हणून बामपरांजपे हे पहिले अनुग्रहित आहेत असं सांगितलं गेलं. त्यांना या काळामध्ये सगुण साक्षात्कार झाला. प्रत्यक्ष विष्णूंचं दर्शन त्यांच्या पावसमध्ये असणाऱ्या पडवीतल्या खोलीत झालं. शंख चक्र गदा पद्मधारी विष्णू त्यांच्या समोर उभे राहिले. जवळपास 10 फूट उंचीची अशी मूर्ती तेजस्वी त्यांना दिसली आणि ती मूर्ती त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलली. त्यांच्या आठवणीप्रमाणे वो गोडबोले इधर है जिसने ज्ञानेश्वरी लिखा असं ती मूर्ती म्हणाली. म्हणजे सद्गुरूंना ज्ञानेश्वरी अर्पण केली ही गोष्ट भगवंतांनाही किती आवडली अशा अशा प्रकारे त्यांच्या गुरुभक्तीला एक प्रकारे भगवंतांनी त्यावेळेला शिक्कामोर्तब केलं. याच 20 ते 40 या वर्षांच्या कालखंडामध्ये स्वामी माधवनाथ मॅट्रिक ची परीक्षा देऊन सुट्टी करतात म्हणून कोकण मध्ये कल्याण परत आले. त्या काळामध्ये ते घरच्या व्यवसायाला थोडी मदत करू लागले, गल्ल्यावर बसू लागले. तसंच या काळामध्ये त्यांनी काही वाचन केलं, गीतेचा अधिक अभ्यास केला. कालिदास भवभूती बाणभट्ट अशा संस्कृत वाङ्मयाचा नाटकांचा त्यांनी अभ्यास केला. त्यांनी देखील गीता रहस्याचा त्या काळात अभ्यास केला. सुट्टी संता संता त्यांच्या वडिलांचा आकस्मिक मृत्यू झाला. कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. आपलं गीता चिंतन आणि साधू वृत्तीने राहून गीता निरूपण करायचं हे स्वप्न त्यांना बाजूला ठेवावं लागलं. आपला गाव सोडून त्यांनी पुण्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना पुणे आणि